विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील उद्योगांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्याला प्रशासनाचं उच्च प्राधान्य असून कोणत्याही घटकाकडून त्रास होत असल्यास उद्योगांनी निर्भीडपणे त्याची माहिती द्यावी असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केलं. औद्योगिक संघटना, सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत 50 लाख ते 1500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार असल्याचं सांगण्यात आलं. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात कमी दाबानं आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मागणी वाढल्यानं टाकीत पूर्ण दाबाची पातळी येण्याआधीच पुरवठा सुरू करावा लागत आहे. सोसायट्यांच्या टाक्या भरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 25 लाखापेक्षा अधिक करण्याचं आणि एकंदर वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट महावितरणनं 82 दिवसात पूर्ण केलं आहे. 82 दिवसात 57,000 अधिक घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. यामध्ये नागपूर प्रथम तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. पुणे जिल्ह्यात 22 मार्चपर्यंत अतिजोखमीच्या भागांमध्ये सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. कारागृहातील कैदी, दिव्यांग शाळा आणि वसतिगृह, वृद्धाश्रम, बांधकाम कामगार, निर्वासितांची छावणी, औद्योगिक कामगार वसाहत, आदिवासी वाडी वस्ती, गावं आणि वस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये यासाठी केंद्र शासनानं ई रक्तकोश पोर्टल विकसित केलं आहे. त्यामुळे थॅल्सेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडीत इतर आजारांच्या गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठ्याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. राज्य शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, कॉर्पोरेशन आणि खासगी अशा 395 रक्तपेढ्या आणि रक्तकेंद्रांचं जाळं आहे. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलापासून धायरीच्या दिशेनं जाणाऱ्या सुमारे 2,100 मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचं उद्घाटन पुढील महिन्यात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षितता क्रमांक पट्टी लावण्यासाठी मुदत 3 महिने वाढवून मिळावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज विधानसभेत केली. सध्या ही मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे. केवळ पुणे शहरातच सर्व प्रकारची 40 लाख वाहनं आहेत. त्यापैकी 2 लाख वाहनांना आतापर्यंत पट्टी बसवण्यात आली आहे. ही संख्या पाहता 30 एप्रिलपर्यंत पुण्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी पट्टी लावणं सध्याच्या वेगानं अशक्य आहे. याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सासवड इथल्या वाघिरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजना महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 मार्चला सकाळी 10:30 वाजता या उपक्रमाची सुरुवात होईल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोराडेवाडी इथं ताब्यात आलेल्या जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंच पुतळा उभारण्याला मान्यता देण्यात आली. केशवनगर इथल्या विद्युत दाहिनीची 3 वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती करणं आदी कामांसाठीही आर्थिक खर्चाची तरतूद या बैठकीत करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह या संस्थेच्या वतीनं शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशानं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थानीय संदर्भ लक्षात घेऊन या कार्यशाळेत महापालिका अभियंते आणि पोलिसांना जगातील रस्ते सुरक्षितता या विषयावरील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. धुलीवंदनानिमित्त येत्या शुक्रवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फुलांचा बाजार आणि मोशी उपबाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध भागातील फुल उत्पादकांनी माल बाजारात आणू नये असं आवाहन समिती प्रशासनानं केलं आहे. बाजार समिती आवारातील फळे, भाजीपाला, केळी विभाग, पान विभाग, गुळ भुसार विभाग, त्याचप्रमाणे मांजरी उपबाजार सुरू राहतील अशी माहिती समिती प्रशासनानं दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात मान्यवरांनी चव्हाण यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.